आकाशवाणी मुंबई। राजेश शिरभाते राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यातल्या 29 महापालिकांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण, उद्या सकाळी 10:30 मतमोजणी सुरू होणार। 12 जिल्हा परिषदा आणि 125 समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी उद्यापासून सुरू होणार। समाजातल्या सर्वात शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणं हाच भारतीय लोकशाहीचा अर्थ असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। पश्चिम बंगाल सरकारनं ईडीविरोधात दाखल केलेले FIR सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगित। आणि यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून युरोपीय काउन्सिल आणि युरोपियन आयोगाचे प्रमुख उपस्थित राहणार। राज्यातल्या 29 महानगरपालिका निवडणुकींसाठी आज मतदान झालं। सर्व महानगरपालिकांमध्ये मिळून सरासरी 50% मतदान झाल्याचा अंदाज राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी व्यक्त केला। गेल्या वेळेच्या निवडणुकीपेक्षा यंदा अधिक मतदान झाल्याची माहिती त्यांनी दिली। उद्या सकाळी 10:30 मतमोजणीला सुरुवात होणार असून 4 चित्र स्पष्ट होईल असा अंदाज आहे। दुपारी 3:30 आलेल्या आकडेवारीनुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेत सुमारे 42% मतदान झालं। कोल्हापूर महानगरपालिकेत सर्वाधिक सुमारे 51%, तर जळगावमध्ये सर्वात कमी सुमारे 34% इतकंच मतदान झालं। राज्यात महापालिका निवडणुकीत मतदानानंतर मतदारांच्या बोटाला लावलेली शाई पुसण्याचे प्रकार उघडकीला येत आहेत। याबद्दल विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे। यामुळे बोगस मतदानाची शक्यता फेटाळता येत नसल्याचं मंत्री संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे। विरोधी पक्षाच्या काही नेत्यांनीही हीच भीती व्यक्त केली आहे। काही ठिकाणी सर्व मतांची नोंद झाल्यावर बीप आवाज येत नसल्याचा दावा खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे। यामुळे सर्व प्रक्रिया संशयात सापडली असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे। मतदारांनी एकदा मतदान केल्यानंतर त्याची नोंद घेतलेली असते, त्यामुळे फक्त शाई पुसून पुन्हा मतदान करता येणार नाही असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं होतं। शाई पुसायचा प्रयत्न करून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करणं हे चुकीचं आहे। मतदानानंतर बोटावर लावलेली शाई पुसून एखादी व्यक्ती पुन्हा मतदानाला आल्याचं आढळून आलं तर त्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई केली जाते असंही आयोगानं म्हटलं होतं। राज्यात काही ठिकाणी मतदानाच्या क्रियेत अडथळे आल्याचंही दिसून आलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदानाचा प्रयत्न करणाऱ्या 8 बनावट महिला मतदारांना पोलिसांनी अटक केली। पुणे महानगरपालिकेच्या मतदानाच्या वेळी ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने दुपारपर्यंत 20 कंट्रोल युनिट्स आणि 52 बॅलेट युनिट्स बदलण्यात आले। पिंपरी चिंचवडमध्ये 15-20 ईव्हीएम्समध्ये बिघाड झाल्याची माहिती पिंपरी चिंचवडच्या निवडणूक प्रभारींनी दिली। धुळ्यात प्रभाग क्रमांक 18 भाजपच्या कार्यकर्त्यांनी मतदान यंत्राची तोडफोड केली असा आरोप शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सतीश महाले यांनी केला। इथले मतदान काही वेळानंतर पुन्हा सुरू झालं। प्रशासनाकडून या घटनेची चौकशी सुरू आहे। राज्यातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 समित्यांच्या निवडणुकीसाठी उद्यापासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे। 21 जानेवारीपर्यंत ऑफलाईन पद्धतीनं यासाठी अर्ज भरता येईल। या टप्प्यात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 12 जिल्हा परिषदांच्या आणि त्या जिल्ह्यातल्या पंचायत समित्यांसाठी निवडणुका होणार आहेत। भारतानं आपल्या विविधतेतून आपली लोकशाही बळकट केली। समाजातल्या सर्वात शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणं हाच भारतीय लोकशाहीचा अर्थ आहे आणि कोणताही भेदभाव न करता सामाजिक हित साधण्यासाठी सरकार काम करत आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे। नवी दिल्ली इथं राष्ट्रकुल संघटनेतल्या देशांचे पीठासीन अधिकारी आणि अध्यक्षांच्या परिषदेला ते संबोधित करत होते। लोकशाही संस्था आणि लोकशाही प्रक्रियामुळे लोकशाही राज्यपद्धतीला स्थैर्य आणि वेग मिळतो असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। या परिषदेचं महत्व अधोरेखित करताना ते म्हणाले,
इस बार की कॉन्फ्रेंस का एक प्रमुख लक्ष्य ये भी है कि कैसे हम अलग अलग तरीकों से पार्लियामेंट्री डेमोक्रेसी की नॉलेज और अंडरस्टैंडिंग को प्रमोट करें। इसमें स्पीकर्स और प्रिसाइडिंग ऑफिसर्स दोनों की भूमिका बहुत महत्वपूर्ण है। ये काम लोगों को देश के डेमोक्रेटिक प्रोसेस में बड़ी भूमिका से जोड़ने का काम है। भारत की संसद पहले से ही ऐसे काम को कर रही है।
कृत्रिम बुद्धिमत्ता आणि समाज माध्यमांनी लोकशाही संस्थांची कार्यक्षमता वाढवली आहे असं मत लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांनी यावेळी मांडलं. या परिषदेत महत्वाच्या जागतिक प्रश्नांवर चर्चा होईल आणि ठोस धोरणात्मक निर्णय घेतले जातील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भारतीय संसदेची गेल्या 7 दशकांची वाटचालही त्यांनी अधोरेखित केली.
हमारी संसद की 7 दशकों से अधिक यात्रा में हमने जन केंद्रित नीतियों और कल्याणकारी कानूनों के निर्माण से लोकतंत्र को सशक्त किया है तथा हमारी निष्पक्ष निर्वाचन पद्धति ने भारत के प्रत्येक नागरिक की लोकतंत्र में भागीदारी सुनिश्चित की है. इससे लोकतंत्र के प्रति लोगों की आस्था बढ़ी है.
राष्ट्रकुल संघटनेतल्या 42 सदस्य देशांचे 61 अध्यक्ष आणि पीठासीन अधिकारी या परिषदेत भाग घेत आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कोलकाता इथं ईडी अर्थात सक्तवसुली महासंचालनालयानं नुकत्याच केलेल्या छापेमारीबद्दल पश्चिम बंगाल पोलिसांनी ईडीच्या अधिकाऱ्यांविरुद्ध नोंदवलेल्या एफआयआरला सर्वोच्च न्यायालयानं आज स्थगिती दिली. आयपॅक या राजकीय सल्लागार कंपनीच्या परिसरात आणि तिचे सहसंस्थापक प्रतीक जैन यांच्या घरी गेल्या आठवड्यात ईडीनं हे छापे टाकले होते. त्यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या संमतीनं पोलिसांनी त्यात अडथळे आणल्याचा आरोप करत ईडीनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणी पश्चिम बंगालच्या पोलीस महासंचालकांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि इतरांवर कारवाई करावी असा अर्जही ईडीनं न्यायालयाकडे केला आहे. न्यायालयानं ममता बॅनर्जी, पोलीस महासंचालक राजीव कुमार, कोलकात्याचे पोलीस आयुक्त आणि इतरांना नोटीस दिली आहे. त्यावर प्रतिज्ञापत्राद्वारे उत्तर देण्यासाठी 2 आठवड्यांची मुदत दिली असून पुढची सुनावणी 3 फेब्रुवारीला होणार आहे. तोपर्यंत छापे घातलेल्या ठिकाणाच्या परिसरातल्या सीसीटीव्ही फुटेजचं चित्रण आणि इतर उपकरणांचं जतन करण्याचे निर्देशही न्यायालयानं हंगामी आदेशात दिले आहेत. झारखंडमध्ये रांची जमीन घोटाळा प्रकरणात मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ईडीच्या समन्सचं उल्लंघन केल्याप्रकरणी खटला पुढे चालू ठेवण्याची परवानगी आज उच्च न्यायालयानं दिली. जमीन घोटाळ्याच्या चौकशीसाठी समन्स बजावूनही सोरेन हजर राहिले नाहीत असा आरोप करत ईडीनं तक्रार दाखल केल्यानंतर विशेष न्यायालयानं कार्यवाही सुरू केली होती. छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यात आज 52 माओवाद्यांनी सुरक्षा दलासमोर शरणागती पत्करली. यामध्ये 21 महिलांचा समावेश असून त्यांच्यावर एकूण 1,45,00,000 रुपयांची बक्षिसं होती. हे सर्व माओवादी भैरमगड परिसरात कार्यरत होते. सरकारी पुनर्वसन योजनेनुसार शरण आलेल्या प्रत्येक माओवाद्यांना प्रत्येकी 50,000 रुपयांचं अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. 77व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून युरोपीय काउन्सिलचे अध्यक्ष अँटोनियो कॉस्टा आणि युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन देर लेन उपस्थित राहणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिलेलं आमंत्रण स्वीकारून हे दोघे 3 दिवसांच्या भारतभेटीवर येणार आहेत. या दौऱ्यात ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना भेटून द्विपक्षीय चर्चा करतील. 27 जानेवारीला आयोजित भारत युरोपीय संघ शिखर परिषदेचं अध्यक्षपद ते संयुक्तपणे भूषवतील. महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आज नवी मुंबईतल्या डीवाय पाटील स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स यांच्यात सामना सुरू आहे. यूपीए वॉरियर्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा मुंबई इंडियन्सच्या 9 षटकांत 2 बाद 47 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या 29 महापालिकांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण. उद्या सकाळी 10:30 वाजता मतमोजणी सुरू होणार. 12 जिल्हा परिषदा आणि 1,625 समित्यांच्या निवडणुकीची रणधुमाळी उद्यापासून सुरू होणार. समाजातल्या सर्वात शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणं हाच भारतीय लोकशाहीचा अर्थ असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. पश्चिम बंगाल सरकारनं ईडी विरोधात दाखल केलेले एफआयआर सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगित. आणि यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून युरोपीय काउन्सिल आणि युरोपियन आयोगाचे प्रमुख उपस्थित राहणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.